चीनीमंडी.com पॉडकास्ट।
जिजामाता साखर कारखाना सुरू होण्यासाठी प्रयत्न करा, बाळासाहेब पाटील। दुसरबीड येथील जिजामाता सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू होण्यासाठी शक्य तितके प्रयत्न करावेत, योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी संबंधित विभागाला दिले। या कारखान्याची ओळख विदर्भातील पहिला साखर कारखाना अशी असल्यानं हा कारखाना पूर्ववत सुरू होणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं। सिंदखेड राजाचे आमदार डॉ राजेंद्र शिंगणे यांनी हा जिजामाता सहकारी साखर कारखाना पूर्ववत सुरू करणं हे आपलं ड्रीम प्रोजेक्ट असल्याचं जाहीर केलं। त्यानुसार हालचाली सुरू झाल्या। बैठकीत हा साखर कारखाना पूर्ववत सुरू करण्याच्या दृष्टीनं सर्व शक्यतांवर चर्चा करण्यात आली। सहकार विभागानं साखर कारखाना सुरू करावा अशी आग्रही मागणी शिंगणे यांनी केली। त्यानुसार पालकमंत्री डॉ शिंगणे यांनी कारखान्याच्या अनुषंगानं पाठपुरावा सुरू केला आहे, त्याचाच एक भाग म्हणून ही बैठक सहकार मंत्री यांनी घेतली। बैठकीत साखर कारखाना आहे त्याच ठिकाणी कशा प्रकारे पूर्ववत सुरू करता येईल यासंदर्भात तातडीनं उपाययोजना करण्यात याव्यात अशा सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत।